अरे 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 चला चला, एकदाच कस तरी लग्न लागलं, चला सर्वजण जेवायला बसून घ्या। शक्ती आओ, तू तिथे बस, तिथे बस। नेलू
काय
तू खुर्शीवर बसू नको, हा खाली बस, खाली बस। असरानी हा ओडी मारू नकोस, ओडी मारू नकोस, शक्तीच्या शेजारी जाऊन बस। जगदीप
हेगी पिंडी, हेगी पिंडी, हेगी हेगी,
अरे कपडे लाभ, तू आणि ओम प्रकाश माझ्या शेजारी बसा। जानी हम कहा बैठे, अरे माझ्या डोक्यावर, अरे तुला वाटत तिथे बस। ए मिथुन
क्या रे,
अरे तू काय बघतोस इकडं तिकडं, अरे बाबा इथे दारू मिळत नाही, हे खेडेगाव आहे, चल जेवायला बसून घे। ए दादा, अरे तुला काय झालं, काय हात चट्टी, असू दे पण दोन पायावर बसू नको, मांडी घालून बस, मांडी घाल।
अरे अरे घमाव झाला म्हणे, लग्नाला आलं म्हणजे जेवायचंच असतं, जेवायचं म्हणजे बसायलाच पाहिजे, मांडी घालून पाकिटामध्ये काय घालतं नाही तर चालतं, पण पाकिट द्यायला पाहिजे, ह्यो मराठी लग्नाचा रुलच आहे। मायला अरे आमची आयबी आली वाटतं, नोडीकडून आली असेल, पण त्या मायला तो समजू माली, आमचं आयला काय म्हणतोय, कोणा साऊ हे आहे।
गाठ मनाची सोडा बाई, तुम्ही पातळ सोडून वाडा, सोडा गाठ मनाची सोडा बाई, तुम्ही पातळ सोडून वाडा। वाडा जेवाया बसाया पाठ, तुमचा दावाची तो वही वाट, आली चालून येळ भन्नाट। मूड संतीला येऊ द्या थोडा, सोडा गाठ मनाची सोडा बाई, तुम्ही पातळ सोडून वाडा, सोडा गाठ मनाची सोडा बाई, तुम्ही पातळ सोडून वाडा। Thank you. ढाक उता खाली ते सांडलई ताक घ्या धून जरा चुक पाक मग निवांत राहतीन ढोक सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पाकळ सोडून वाडा सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पाकळ सोडून वाडा समजून उमजून करा कुटाना तुमचा मी नवखा पाहुना मग तुमचं मोडायचो नाही मी मग तुमचं मोडायचो नाही मी शोभाव माझा सुना सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पातळ सोडून वाडा सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पातळ सोडून वाडा सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पातळ सोडून वाडा सोडा गाठ मनाची सोडा बाई तुम्ही पातळ सोडून